नमस्कार. पॉडकास्ट मराठीमध्ये आता अजून एक नवीन सदर सुरू करत आहोत, ते म्हणजे महायुद्धाच्या कथा. यामध्ये आपण दुसरे महायुद्ध विस्तारित रूपाने जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात या पहिल्या प्रकरणापासून आपण सुरू करत आहोत. रोज ऐकायला विसरू नका पॉडकास्ट मराठी. ब्रिटन आणि फ्रान्सने पाठिंबा दिल्यावर सर्वात शेवटी स्वतंत्र झालेले आफ्रिकी राष्ट्र ॲबिसिनियाचा ताबा मुसोलिनीने घेतला. त्यामुळे काही लहान देश भयभीत झाले व त्यांनी तक्रार केल्यावर संयुक्त राष्ट्रसंघाने इटली हा देश आक्रमणखोर असल्याचे जाहीर केले. परंतु इटलीविरुद्ध कारवाई करण्याचे त्यांचे साहस झाले नाही. यावरून अमेरिकेने इराण व अफगाणिस्तानावर अलीकडेच केलेला हल्ला व त्यांच्याविरुद्ध न झालेली कारवाई ही घटना आठवते. तटस्थपणाचा मुखवटा चढवलेल्या ब्रिटन आणि फ्रान्सने हिटलरला साथ दिली. 27 मार्चला जपानने तर 14 ऑक्टोबरला जर्मनीने 19 सप्टेंबर 1933ला फ्रान्सने सभासदत्वाचा राजीनामा देऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या अस्तित्वालाच हादरा दिला. 25 नोव्हेंबर 1936ला जर्मनी व जपानने तर 6 डिसेंबर 1937ला इटलीने कॉर्मिंटन विरोधी समझोत्यावर स्वाक्षऱ्या केल्या. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय साम्यवाद्यांच्या कट्टर विरोधी असणारी जर्मनी, जपान व इटली ही 3 राष्ट्रे बेहद खुश झाली. जणू त्यांना असे वाटले की अस्वलरूपी सोव्हिएत युनियनची मान वाघरूपी फॅसिस्ट मुरगाळून टाकत आहे. भविष्यात मात्र हा विचार चुकीचा असल्याचं सिद्ध झाले. दरम्यान 7 जुलै 1937 रोजी जपानने चीनवर हल्ला केला तेव्हा पाश्चिमात्य राष्ट्रे कमालीचे आनंदून गेली. दुसऱ्या बाजूला स्पेनमधील रिपब्लिक सरकारने जमिनी सुधारणा कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे प्रागतिक पाऊल उचलले. त्यामुळे चौतारलेल्या बड्या जमीनदारांना आणि औद्योगिक घराण्यांना हे बिगर साम्यवाद्यांचे सरकार असूनही ते साम्यवाद्यांच्या भूतासारखे सरकार वाटले. आणि फॅसिस्ट सेनापती फ्रँको यांच्या नेतृत्वाखाली यादवी युद्धाची ठिणगी पडली. हिटलर व मुसोलिनी यांची मदत घेऊन 5 लाख लोकांची हत्या करण्यात आली आणि 4 एप्रिल 1939 रोजी स्पेनमध्ये फॅसिस्ट फ्रँकोची सत्ता आली. साम्राज्यवादाविरोधी स्वातंत्र्यप्रेमी आणि लोकशाहीवादी नेत्यांनी फॅसिझम विरुद्धच्या या पहिल्या लढाईकडे बारकाईने लक्ष दिले. लोकशाहीवादी लहान लहान अनेक देशात सुमारे 10,000 स्वयंसेवकांनी फॅसिझम विरुद्ध एक आघाडी सांभाळली होती. परिस्थितीची ती वस्तुनिष्ठ पाहणी करण्यासाठी स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू जातीने मार्सिलोनाला जाऊन आले. सोव्हिएत युनियन व फ्रान्स या देशांनी संघर्ष करणाऱ्या स्पॅनिश जनतेला सहाय्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु महायुद्धाच्या धोक्याकडे जगातील लोकशाहीवादी देशांनी फॅसिझमच्या धोक्याची भीषणता अनुभवायला आली. साम्राज्यवादाकडून फॅसिझमकडे रूपांतरित होत असलेल्या या परिवर्तन कालखंडाकडे आपले विशेष लक्ष जाते. पहिले महायुद्ध सुरू होण्यापूर्वी साम्राज्यवादी देशांनी म्हणजेच ब्रिटन आणि इतर युरोपातील देशांनी जगातील देशांची वाटणी आपापसात करून घेतली होती. शास्त्रीय मूल्यमापन असे सांगते की साम्राज्यवादाचा विस्तार किती झाला तरी विकासाच्या मार्गात तो अडथळा ठरतो, मारक ठरतो. तसेच साम्राज्यवादाची वाटचाल ही फॅसिझमच्या दिशेनेच होत असते. आपण बनविलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदे कानूनांचे उल्लंघन करून कच्चा माल व उत्पादनाची साधने यावर लष्करी बळ वापरून त्यांचा कब्जा घेणे हा त्यांचा धर्म असतो. हाच हेतू साध्य करण्यासाठी युरोपातील साम्राज्यवादी देशांचा फॅसिझमचा नंगानाच सुरू होता. साऱ्या जगावर कब्जा मिळवण्याच्या त्यांच्या स्वप्नांचा चुराडा लोकशाहीवादी तसेच साम्यवादी देशांनी केला. स्पेनमध्ये फॅसिझम स्थापन झाल्यावर हिटलरच्या अंगात उत्साहाचे वारे शिरले आणि त्याने आपण सर्वश्रेष्ठ अशा आर्य वंशाच्या आहोत अशी फुशारकी मारली. आपले विचार मान्य नसलेल्या लष्करातील सर्व जनरल्सला त्याने पदावरून हटवले. ऑस्ट्रिया, पोलंड, झेकोस्लोवाकिया इत्यादी शेजारी देशातून त्याने आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत नाझीवादाचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. इतकेच नव्हे तर तेथील जर्मन भाषिकांवर हल्ले होत आहेत असा खोटाच आरोप करून त्या देशावर एका पाठोपाठ एक असे हल्ले सुद्धा केले. डॉक्टर गोबेल्स याच्या नेतृत्वाखाली जर्मन भाषा प्रचार विभागाने या देशांविरुद्ध अत्यंत भडक आग भडकवू आणि अत्यंत घृणास्पद असा प्रचार केला आणि हिटलरची पुढची शिकार ऑस्ट्रिया हा देश झाला. ऑस्ट्रियाच्या कमजोर सरकारचे सचशील चॅन्सलर डॉक्टर शुत्सनिक यांनी हिटलरने आपल्या शेतातील निवासस्थानावर म्हणजेच फार्म हाऊसवर बोलावून मान्यता करारावर जबरदस्तीने त्यांची सही घेतली. या प्रकारे 13 मार्च 1938 रोजी जर्मनीने ऑस्ट्रियाचा ताबा घेतला. संपूर्ण युरोप या घटनेकडे भयभीत आणि आश्चर्यचकित होऊन पाहत होता. परंतु विरोध करण्याचे धैर्य कोणालाही झाले नाही. इतर राष्ट्रांवर जर्मनीचे हल्ले होणार नाहीत असे आश्वासन हिटलरने दिले. जर्मन भाषा व जर्मन भाषिकांवर ऑस्ट्रिया व रॉइनलँड यांनी अत्याचार केला, त्यामुळे आम्हाला त्या देशांवर हल्ले करावे लागले, अशी सबब हिटलरने पुढे केली. 1990 दशकात अमेरिकेनेही हेच भाषणचे कारण पुढे करून इराकवर हल्ले चढवले होते, परंतु अलीकडील घटनेची आपणास आठवण होते. नाझींचे यापुढील लक्ष झेकोस्लोवाकिया होते, तेथे अल्पसंख्याक लोकांवर म्हणजे जर्मन इत्यादी लोकांवर अत्याचार होत आहेत असा कपोलकल्पित मुद्दा बनवला गेला. हेनलाईन यांच्या नेतृत्वाखाली जर्मन भाषिकांचे आंदोलन उभे करण्यात आले. स्वायत्त सुदेतन प्रदेशात जिल्हा बनवण्याची मागणी करण्यात आली आणि ती सरकारनेच इतकेच नव्हे तर तो जिल्हा जर्मनीमध्ये विलीन होण्यासाठी उग्र आंदोलन करण्यात आले आणि अखेरीस तो जिल्हा जर्मनीचाच एक भाग झाला. ब्रिटन आणि फ्रान्सने या घटनेला मान्यता दिली. पुन्हा एकदा हिटलरने असे जाहीर केले की येथून पुढे जर्मनी कोणत्याही भूप्रदेशाची मागणी करणार नाही. परंतु एका वर्षाच्या आतच मार्च 1939 राष्ट्रपती हाचा यांना जर्मनीला बोलवून बळाचा वापर करून सक्तीने मान्यता करारावर त्यांची स्वाक्षरी घेण्यात आली. अशा प्रकारे झेकोस्लोवाकिया सुद्धा जर्मनीच्या नियंत्रणाखाली आले व एक आश्रित राष्ट्र बनून राहिले. पुन्हा हिटलरने अशी घोषणा केली की युरोपातील भूप्रदेशाची आमची मागणी आता शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे आनंदित झालेल्या मुसोलिनीने 7 एप्रिल 1939 अल्बानिया देश ताब्यात घेतला. युरोपातील तथाकथित उदारमतवादी देशांनी तटस्थतेचा बुरखा घेऊन सोव्हिएत युनियनला व इतर जगापासून वेगळे पाडण्याचे प्रयत्न नेटाने चालू ठेवले. 21 सप्टेंबर 1939 जर्मनीतील म्युनिक शहरात एका समिटावर ब्रिटन जर्मनी व फ्रान्स यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. हा समिट करार म्हणजे या तीनही देशांना शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिलेली सामायिक व समान संधी आहे, असे प्रतिपादन ब्रिटनचे तत्कालीन प्रधानमंत्री नेव्ही चेंबरलेन यांनी युद्धविरोधी निदर्शकांना या समिट कराराच्या प्रती दाखवत ब्रिटिश संसदेत सांगितले. परंतु फॅसिस्टांच्या समोर या समिट कराराने नांगी टाकले. खरे म्हणजे झेकोस्लोवाकिया ताबा मिळवण्याची योजना पूर्वीच तयार केली होती. हिटलरने आपल्या सर्क्युलर या पुस्तकात ग्रीनलँड ऑपरेशन या नावाने झेकोस्लोवाकिया देशाचा विध्वंस करण्याचा आदेश पूर्वीच देऊन ठेवला होता. या सर्व प्रतिकूल वातावरणात सोव्हिएत युनियनचे प्रमुख स्टॅलिन यांनी जर्मनीसोबत अनाक्रमण करार करून साम्राज्यवादी देशांना चांगलाच दणका दिला. यावरून स्टॅलिन यांची बुद्धिमत्ता व द्रष्टेपणा दिसून येतो. 10 मार्च 1939 झालेल्या सोव्हिएत साम्यवादी पक्षाच्या 18व्या महाअधिवेशनात जागतिक परिस्थितीचा आढावा घेताना महासचिव स्टॅलिन म्हणाले, पाश्चिमात्य साम्राज्यवादी देशांना समूह फक्त सोव्हिएत युनियनवरच विरोध केंद्रित आहे, इतरांच्या दोषांकडे ते कानाडोळा करतात, त्यामुळे युरोप आणि अमेरिका आपोआपच फॅसिस्ट संकटांच्या तावडीत सापडले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखाली ब्रिटन, फ्रान्स, रुमानिया, पोलंड व तुर्कस्तान या देशांनी एकत्र येऊन विश्वशांती संमेलन आयोजित करण्याचा ठराव या महाअधिवेशनात पारित करण्यात आला. तथापि या देशांनी हा ठराव फेटाळून लावला. अद्यापपर्यंत हिटलरने सोव्हिएत युनियनवर आक्रमण का केले नाही हा प्रश्न साम्राज्यवादी देशांना समूहात चर्चेला जाऊ लागला. या चर्चेमुळे काही शंका कुशंका पुढे आल्या. जर्मन सोव्हिएत अनाक्रमण करार हा आता त्यांना वज्राघातासारखा जाणवू लागला. तसेच फॅसिझमचा धोका आपल्या देशावरून घिरट्या घालत असल्याची शंका त्यांना येऊ लागली. विश्वशांती संमेलन भरवण्यासाठी सोव्हिएतचा प्रस्ताव फेटाळल्याचा पश्चातापच जवळपास त्यांना होत होता. झेकोस्लोवाकियाचा जर्मनीने ताबा घेऊन 1 आठवडा सुद्धा झाला नव्हता. 15 मार्च 1939 जर्मनीने पोलंड समोर 25 वर्षे कालावधीसाठी अनाक्रमण करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि लगेचच पोलंड देशात जर्मनीच्या देखरेखीखाली रस्ते तयार करण्याचे तसेच रेल्वे व वाहतुकीचे जाळे तयार करण्यात आले. तसेच 1 आठवड्याच्या डॉनझिग बंदर जर्मनीच्या ताब्यात देण्याचा हुकूम हिटलरला दिला, अन्यथा युद्धाला तयार रहा अशी धमकीही त्यांनी दिली. अशा प्रकारे लहान लहान देशांना धमक्या देऊन त्यांचा ताबा घेण्याच्या या हिटलरी पद्धतीमुळे साम्राज्यवादी देश तळमळले. उद्या आपल्यावर ही वेळ येईल या भीतीने त्यांच्या पोटात गोळा उठला. साम्राज्यवाद्यांची ही मानसिकता 17 मार्च ब्रिटिश पंतप्रधान चेंबरलेन यांनी दिलेल्या पुढील निवेदनातून स्पष्ट होते. या घटनेचा अर्थ पूर्वीच्या अविवेकी साहसाची अखेर किंवा एखाद्या नवा योगाचा प्रारंभ मानावा लागेल. ही तर विश्वविजयाचीच मोहीम आहे. सार्वभौमत्वावर घाला पडल्यास किंवा युद्धाची स्थिती निर्माण झाल्यास पोलंडला मदत देण्याची ब्रिटन व फ्रान्स यांनी घोषणा केली. जराही न डगमगता हिटलरने 1939 आणि 1935 पोलीस अनाक्रमण करार व परस्परांचे नाविक दल सैनिक करार तात्काळ रद्द करून ब्रिटन व फ्रान्सला कठोर उत्तर दिले. युद्धाचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे हे पाहून फॅसिस्ट विरोधी साम्राज्यवादी देशांनी जर्मनीला कधी अंजारून मुंजारून तर कधी नम्रतापूर्वक तर कधी दबलेल्या आवाजात सौम्य धमक्या देऊन जून जुलै ऑगस्ट हे 3 महिने कसेबसे पार पाडले. या 3 महिन्यांना त्यांनी उन्हाळी संकट असे संबोधले. शक्तीचे ध्रुवकरण. प्रकरण दुसरे. ब्रिटन आणि फ्रान्स यांच्या आघाडीने सोव्हिएत युनियनला आंधळा विरोध केल्याने फॅसिस्टांचा धोका वाढत आहे ही बाब आघाडीच्या ध्यानात येऊ लागली. म्हणून ही आघाडी इतर लोकशाही देशांना एकत्र आणण्यासाठी पुढे आली. या स्थितीत बेल्जियमचा राजा तिसरा लिओपोल्ड याने आपला देश तटस्थ असल्याचे जाहीर केले. अर्थातच हिटलरच्या दबावामुळे फ्रान्सच्या शेजारी असलेला हा देश जर्मनीपासून कोणताही धोका पत्करायला तयार नव्हता. स्पेनमध्ये फॅसिस्ट फ्रँकोचे सरकार स्थापन झाल्याने जर्मनी व इटली यांचा राजनैतिक व विदेश नीतीतील डावपेचात्मक प्रभाव भूमध्य सागराच्या भूप्रदेशापर्यंत होता. तसेच झेकोस्लोवाकियावर हिटलरचा ताबा झाल्यावर मध्य युरोपाच्या सरहद्दीपर्यंत मित्र राष्ट्रांचे नियंत्रण संपूर्ण संपुष्टातच आले होते. या संकट समयी सोव्हिएत संघाबरोबर सहकार्य करण्याशिवाय मित्र राष्ट्रांच्या समोर अन्य कोणताही पर्याय नव्हता. जरी पोलंड आणि रुमानिया यांचे संरक्षण करण्यासाठी ब्रिटन व फ्रान्स वचनबद्ध होते तरी सोव्हिएत संघाबरोबर आघाडी केल्याशिवाय हे शक्यच नव्हते. याविषयी ब्रिटनमध्ये चर्चिल, लॉयड जॉर्ज, कॅप्टन लिडल हार्ट यांच्यात चर्चा झाली व विचार विनिमय सुरू झाला. ब्रिटिश संसदेसमोर आपली चिंता व्यक्त करताना लॉर्ड म्हणाले, सोव्हिएत संघाला विश्वासात घेतल्याशिवाय जर्मनीच्या विरुद्ध इतका मोठा धोका पत्करणे हे कसे काय शक्य आहे याचे आकलन मला तरी होत नाही. यानंतर काय झाले ते ऐकायला जरूर पुढचा भाग ऐका, तो लवकरच प्रदर्शित होतोय. आणि तुम्हाला आमचे हे नवीन सदर कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.